आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 20 फेब्रुवारी 2022. विषय मन सोनेरी मजकूर याकोब. म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे, जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो आणि जो दोष शोधित नाही असा देव ते त्याला देईल. उत्तरदायी वाचन योग. पण माणसाला शहाणपण कुठे मिळेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? शहाणपण किती मोलाचे आहे ते आपल्याला कळत नाही. पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाही. महासागर म्हणतो, माझ्याजवळ शहाणपण नाही. सागर म्हणतो, माझ्याजवळही ते नाही. तुम्ही शुद्ध सोने देऊन शहाणपण विकत घेऊ शकत नाही. ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही. मग शहाणपणा कुठून येतो? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे. फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे. आणि देव लोकांना म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या, तेच शहाणपण आहे. वाईट गोष्टी करू नका, तोच समजूतदारपणा आहे. धडा उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता. परमेश्वरा, मला तुझे नियम शिकव आणि मी त्यांचे पालन करीन. मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन. नीती सूत्रे. ला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव. ज्ञानाचे ऐक आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील. परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते. तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे. राजे शलमोनही आपले वडील दाविद यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मन पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. तो गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले. देव म्हणाला, तुला काय हवे ते माग, मी ते देईन. शलमोन तेव्हा म्हणाला, तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले. त्याच्यानंतर त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. माझ्या वडिलांनंतर परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी अजाण मुलासारखाच आहे. माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाणपण माझ्याजवळ नाही. तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुद्धीने वागायला आवश्यक ते शहाणपण तू मला दे. त्यामुळे मला बऱ्या वाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे. शलमोनाने हे मागितले याचा परमेश्वराला फार आनंद झाला. म्हणून देव त्याला म्हणाला, तू स्वतःसाठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृद्धी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नी पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुद्धी आणि विवेक याची मागणी केलीस. तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्या सारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही। यशया ईशायाच्या बुंध्याला अंकुर फुटून वाढू लागेल। ती फांदी ईशायाच्या मुळाची असेल। परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल। तो आत्मा त्याला सुजनपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल। हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रद्धा ठेवण्यास त्या मुलाला शिकवेल। परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल। तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते व कानांनी जे ऐकू येते त्याच्यावरून निर्णय घेणार नाही। हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्यावरून लोकांची पारख करणार नाही। तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही। तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल। या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुद्धीने करील। त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील। त्याने दुष्टांना मारायचे ठरविले तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल। चांगलूपणा व प्रामाणिकपणा या मुलाला सामर्थ्य देईल। ते त्याचे संरक्षक कवच असतील। यहुदियातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला। त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता। लूक बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती। प्रत्येक वर्षी त्याचे आई वडील वल्लांडण सणासाठी यरुशलेमाला जात। जेव्हा तो 12 वर्षांचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले। सण संपल्यावर ते घरी परतत असता येशू मात्र यरुशलेमातच राहिला। असे घडले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात सापडला। तो गुरुजनांच्या मध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारित होता। ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले। येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला। मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले। तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते। येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला। सर्व लोक चकित झाले। ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? परुषांनी लोकांना हे बोलताना ऐकले। परुषी म्हणाले, भूते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे। परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते। म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राज्य नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही। आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? आणि मी जर बालजबुलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात? म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला चूक ठरवितील। परंतु मी जर देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्या पर्यंत आले आहे हे निश्चित समजा। करिंथकरांस ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या अंत करणाने जे उपजविले नाही ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे। परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणास प्रकट केले आहे, कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शोध घेतो। एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो। परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे, यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे। फिलिप्पैकरांस ख्रिस्त येशूच्या ठाई जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. दैवी विज्ञानाचा प्रारंभ बिंदू हा आहे की ईश्वर आत्मा सर्वव्यापी आहे आणि दुसरे कोणतेही सामर्थ्य किंवा मन नाही. सर्व पदार्थ बुद्धी शहाणपण अस्तित्व अमरत्व कारण आणि परिणाम ईश्वराचे आहेत. हे त्याचे गुणधर्म आहेत. अनंत दैवी तत्व प्रेमाचे शाश्वत प्रकटीकरण. कोणतेही शहाणपण शहाणपणाचे नाही तर त्याची बुद्धी आहे. कोणतेही सत्य सत्य नाही. कोणतेही प्रेम सुंदर नाही. जीवन हे जीवन नाही परंतु दैवी आहे. चांगले नाही पण चांगले देव देतो. दैवी तत्व मीमांसा जसे आध्यात्मिक समजातून प्रकट होते ते स्पष्टपणे दाखवते की सर्व काही मन आहे आणि ते मन म्हणजे ईश्वर सर्व शक्तिमान सर्वव्यापी सर्व ज्ञान म्हणजे सर्व शक्ती सर्व उपस्थिती सर्व विज्ञान म्हणून सर्व काही प्रत्यक्षात मनाचे प्रकटीकरण आहे. मन फक्त मी किंवा आम्ही एकमेव आत्मा आत्मा दैवी तत्व पदार्थ जीवन सत्य प्रेम एकच देव मनुष्यामध्ये जे आहे ते नाही परंतु दैवी तत्व किंवा देव ज्याची मनुष्य पूर्ण आणि परिपूर्ण अभिव्यक्ती आहे. देवता जी रूपरेषा दर्शवते परंतु बाह्यरेखित केलेली नाही. विज्ञानात असे कधीही म्हणता येत नाही की मनुष्याचे स्वतःचे एक मन आहे जे ईश्वरापासून वेगळे आहे. सर्व मन आहे. प्रश्न. मेंदू विचार करतो आणि मज्जातंतू अनुभवतो आणि पदार्थात बुद्धी आहे का? उत्तर द्या नाही. जर देव खरा असेल आणि मर्त्य माणूस खोटा असेल जेव्हा पदार्थ बुद्धिमान नसतो आणि मेंदू विचार करू शकत नाही तेव्हा बुद्धी पदार्थात कशी राहू शकते? पदार्थ मनाची कार्य करू शकत नाही. त्रुटी म्हणते मी माणूस आहे परंतु हा विश्वास नश्वर आणि वास्तविक आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही नश्वर आहे ते भौतिक मानवी विश्वासांनी बनलेले आहे आणि इतर कशाचेही नाही. देव बुद्धिमत्ता आहे. आपण अनंत मनाला त्याला आधीच समजत नसलेल्या कोणत्याही गोष्टीची माहिती देऊ शकतो का? वास्तविक माणसाचे प्रत्येक कार्य दैवी मनाने चालवले जाते. मानवी मनाला मारण्याची किंवा बरे करण्याची शक्ती नाही आणि देवाच्या माणसावर त्याचे नियंत्रण नाही. दैवी मन ज्याने मनुष्याला बनवले ते स्वतःची प्रतिमा आणि समानता राखते. मानवी मन हे देवाच्या विरोधात आहे आणि सेंट पॉलने घोषित केल्याप्रमाणे ते थांबवले पाहिजे. जे काही खरोखर अस्तित्वात आहे ते दैवी मन आणि त्याची कल्पना आहे आणि या मनामध्ये संपूर्ण अस्तित्व सुसंवादी आणि शाश्वत आढळते. सरळ आणि अरुंद मार्ग म्हणजे हे सत्य पाहणे आणि मान्य करणे. या सामर्थ्याचे पालन करणे आणि सत्याच्या नेतृत्वाचे अनुसरण करणे. मनुष्यावर राज्य करण्याचा हा आध्यात्मिक जाणीवेचा प्रांत आहे. भौतिक चुकीचे मानवी विचार शरीरावर आणि त्याद्वारे दोन्ही हानिकारकपणे कार्य करतात. इच्छाशक्ती सर्व वाईटाला सक्षम आहे. ते आजारी लोकांना कधीही बरे करू शकत नाही कारण ती अनितिमानांची प्रार्थना आहे. तर भावनांचा व्यायाम आशा विश्वास प्रेम ही नीतिमानांची प्रार्थना आहे. इंद्रियांऐवजी विज्ञानाने चालवलेली ही प्रार्थना आजारी लोकांना बरे करते. मी आणि माझे पिता एक आहोत. या आमच्या गुरुच्या या म्हणीने त्याला रब्बींच्या शैक्षणिक धर्मशास्त्रापासून वेगळे केले. देवाबद्दलची त्याची चांगली समज त्यांना फटकारणारी होती. त्याला फक्त एका मनाची माहिती होती आणि त्याने दुसऱ्यावर कोणताही दावा केला नाही. त्याला माहीत होते की अहंकार हे शरीराऐवजी मन आहे आणि ते द्रव्य. पाप आणि वाईट हे मन नव्हते आणि या दैवी विज्ञानाबद्दलच्या त्याच्या समजामुळे त्याच्यावर युगाचा भंग झाला. अहंकार हे मन आहे आणि एकच मन किंवा बुद्धिमत्ता आहे हे समजून घेणे नश्वर इंद्रियांच्या चुका नष्ट करण्यासाठी आणि अमर इंद्रिय सत्याचा पुरवठा करण्यासाठी एकाच वेळी सुरू होते. ती समज शरीराला सुसंवादी बनवते. हे नसा, हाडे, मेंदू इत्यादींना स्वामी ऐवजी नोकर बनवते. जर मनुष्य दैवी मनाच्या नियमाने शासित असेल तर त्याचे शरीर सार्वकालिक जीवन आणि सत्य आणि प्रेमाच्या अधीन आहे. मानवी मन या आध्यात्मिक समजाने उद्भूत अधिक लवचिक बनते, जास्त सहनशक्ती करण्यास सक्षम होते, स्वतः पासून काहीसे निसटते आणि कमी विश्रांतीची आवश्यकता असते. माणसाच्या सुप्त क्षमता आणि शक्यता विकसित करण्याच्या विज्ञानाचे ज्ञान हे विचारांचे वातावरण वाढवते, मनुष्यांना व्यापक आणि उच्च क्षेत्रांमध्ये प्रवेश देते. हे विचारवंताला त्याच्या अंतर्दृष्टी आणि दूरदर्शितेच्या मूळ हवेत वाढवते. एकापेक्षा जास्त मन एकापेक्षा जास्त देव आहेत या भ्रमाचा मनुष्याने त्याग केल्यामुळे देवाच्या प्रतिमेतील मनुष्य प्रकट होईल आणि हा शाश्वत मनुष्य त्या प्रतिरूपामध्ये कोणत्याही भौतिक घटकाचा समावेश करणार नाही. भौतिक म्हणून सैद्धांतिक जीवन आधार हा अस्तित्वाचा चुकीचा समज असल्याचे आढळून आले आहे. मनुष्याचे आध्यात्मिक आणि दैवी तत्व मानवी विचारांवर डोकावते आणि त्याला लहान मूल कुठे होते अगदी नवीन जुन्याच्या जन्मापर्यंत घेऊन जाते. कल्पना अस्तित्वाच्या आध्यात्मिक अर्थासाठी आणि जीवनात काय समाविष्ट आहे. मानवी विचाराने स्वतःला स्वतःला लादलेल्या भौतिकता आणि बंधनातून मुक्त केले पाहिजे. ते यापुढे डोके हृदय किंवा फुफ्फुसांना विचारू नये. मनुष्याच्या जीवनाची शक्यता काय आहे. मन लाचार नाही. बुद्धिमत्ता गैर बुद्धिमत्तेपुढे नीट शब्द नसते. जेव्हा मनुष्य देवाद्वारे नियंत्रित केला जातो सदैव उपस्थित असलेले म्हणजे सर्व गोष्टी समजून घेते. मनुष्याला हे माहीत असते की देवासह सर्व काही शक्य आहे. या जीवन सत्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग जो आजारी लोकांना बरे करतो ख्रिस्त येशूने शिकवलेल्या आणि दाखविल्याप्रमाणे दैवी मनाच्या विज्ञानामध्ये सापडतो. एक देव असणे एक मन आजारी लोकांना बरे करणारी शक्ती उलगडून दाखवते आणि पवित्र शास्त्रातील या वचनांची पूर्तता करते. तुला बरे करणारा मी परमेश्वर आहे आणि मला खंडणी मिळाली आहे. जेव्हा दैवी आज्ञा समजल्या जातात तेव्हा ते सहवासाचा पाया उलगडतात ज्यामध्ये एक मन दुसऱ्याशी युद्ध करत नाही परंतु पवित्र शास्त्राच्या आज्ञेनुसार सर्वांचा एक आत्मा देव एक बुद्धिमान स्त्रोत आहे. हे मन आपल्या मनात असू द्या. तू जो ख्रिस्त येशू मध्ये देखील होतास मनुष्य आणि त्याचा निर्माता दैवी विज्ञानामध्ये परस्पर संबंधित आहेत आणि वास्तविक चेतना केवळ ईश्वराच्या गोष्टींबद्दल जाणते. मनुष्य त्याच्या निर्मात्याद्वारे शासित दुसरे कोणतेही मन नसलेले सर्व गोष्टी त्याच्या देवाचे वचन द्वारे बनविल्या गेल्या आहेत आणि जे काही बनवले गेले ते त्याच्याशिवाय निर्माण झाले नाही. इव्हेंजेलिस्टच्या विधानावर आधारित आहे. पाप आजारपण आणि मृत्यूवर विजय मिळवू शकतो. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.